नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तराखंडात नैनीताल उधमसिंग नगर लोकसभा मतदारसंघाखाला रुद्रपुरात जावपी पयले वेंचणूक रॅलीत मार्गदर्शन करतले. राजस्थानात आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जयपूर गांवगिऱ्या लोकसभा मतदारसंघाखाला कोटपुतली हांगा वेंचणूक रॅलीत उलोवप करतले. भाजपा वडील फुडारी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज कर्नाटकाक भेट दितले. फुडल्या अडेच म्हयन्यात देशात चड उष्णतेची ल्हारा पातळोवपाची शक्यताय आसा. इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीच्या काल जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्सान मुंबय इंडियन्साक 6 विकेटींनी हारायला. आयज आयपीएलात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड लखनौ सुपर जायंट्स खेळटले. राजस्थानात आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जयपूर गांवगिऱ्या लोकसभा मतदारसंघाखाला कोटपुतली हांगा वेंचणूक रॅलीत उलोवप करतले. प्रधानमंत्री मोदी मोलाहेरा गांवांतल्या बसकेच्या सुवातेर सुमार 1.5 वरांचेर पावतले. जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात उबे राविल्ले पक्ष उमेदवार राजेंद्र सिंग हांकां तेको दिवपा खातीर कोटपुतलीत जावपी हे भौशीक सभेत प्रधानमंत्री मार्गदर्शन करतले. वेंचणूक वेळापत्रक जाहीर जाले उपरांत राजस्थानात जावपी लोकसभा वेंचणुके खातीर प्रधानमंत्र्याची ही पयलीच बसका. राजस्थानात लोकसभा वेंचणूक 19 आणि 26 एप्रिलाक दोन्ही पावण्यांनी जातली. जो मेरेन शिमेचेर ताण उरता तो मेरेन पाकिस्तानाकडेन वेपार करपाची शक्यताय ना, अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. मंत्री जयशंकर काल सुरतात दक्षिण गुजरात वाणिज्य आनी उद्देग मंडळान आयोजित केल्ल्या भारताची अर्थिक उदरगत ह्या विशयाचेर कॉर्पोरेट शिखर सभेत उलयताले. खंयच्याय रुपात आतंकवाद सोसचे नात अशें तांणी सांगले. अरुणाचल प्रदेशाचेर चीनान केल्ल्या दाव्याविशी उलयताना अरुणाचल प्रदेश हे भारतीय राज्य असून ते सदांच भारतीय राज्य आसतले आणि नावा बदलून ही गजाल बदलची न्हय, असे मंत्री डॉ एस जयशंकर हांनी सांगले. मजगती अरुणाचल प्रदेशातल्या 30 सुवातींनी चीनान बेकायदेशीर रितीन मानक केल्ल्या भौगोलिक नावाचो खर निषेध केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांनी केला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात चीन सगळे निराधार दावे करता, पूण ताका लागून वास्तवात आणि इतिहासिक तथ्यात बदल जावचो न्हय, असे मंत्री रिजिजू हांनी सांगले. अरुणाचल प्रदेश हो भारताचो अविभाज्य भाग आणि अरुणाचल प्रदेशातले लोक सगळ्या मानकाप्रमाण आणि व्याख्याप्रमाण भारतीय असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतात कोळसो आणि लिग्नाईट उत्पादनात पहिल्याच खेपे 1 अब्ज टनाचो आकडो हुपला, अशी माहिती कोळसो मंत्री प्रल्हाद जोशीन काल दिली. सरकारच्या अनुकूल आधारांक क्षमता विस्ताराक लागून फाटल्या 10 वर्सात कोळसो आणि लिग्नाईट उत्पादनात 70% परस चड वाढ झाल्या, असं त्यांनी सांगले. हो अद्भूत मार्गदर्शक फातर हुप्पा खातीर त्यांनी संबंधित सगळ्यांक परबी भेटयली. कोळसो आणि लिग्नाईट उत्पादनात 1 अब्ज टन निशाण हुपप हो भारता खातीर इतिहासिक मार्गदर्शक तत्व, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगले. जे कोळसो क्षेत्र जिवीत सुनिश्चित करपा खातीर सरकाराची वचनबद्धताय दाखयता, हे एक तोखणायेचो पराक्रम आसा, असे तांच्यांनी सांगले. सोशल मिडियाचेर केल्ल्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगले, हाका लागून भारताचो मुखेल क्षेत्रांनी आत्मनिर्भरतायेचो मार्ग सुनिश्चित जाता. भाजपा वडील फुडारी आणि केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज कर्नाटकात भेट दितले. सकाळी ते बेंगळुरूत शक्ती केंद्राच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करतले आणि उपरांत बेंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचो एक भाग आशिल्ल्या चन्नापट्टना हांगा रोड शो करतले. अमित शाह आयज 5 लोकसभा मतदारसंघातल्या पक्ष कार्यकर्त्यांकडेन उलोवप करतले, अशी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि वेंचणूक वेवस्थापन समितीचे निमंत्रक व्ही सुनील कुमार हांणी खबराकारांक माहिती दिली. तशेंच 5 मतदारसंघांनी समिती वांगड्यांची बसका जातली. दुसरे वाटेन तेलंगणात जावपी लोकसभा वेंचणुकेच्या उमेदवारांचे नाव थारावपा खातीर काँग्रेसीचे केंद्रीय वेंचणूक समिती बसका नवी दिल्लीत जातली. हे बसकेत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे वडील फुडारी सोनिया गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि हेर लोक हाजीर असतले. तुम्ही हो खबरो पणजी केंद्राच्या केंद्राच्या आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंडात नैनीताल उधमसिंग नगर लोकसभा मतदारसंघातल्या रुद्रपुरात लोकसभा वेचणुकेखातीर पहिल्या वेचणूक रॅलीत उलोवप करतले. हे सुवातेर भाजपाचे उमेदवार आणि राज्यमंत्री अजय भट्ट काँग्रेसीचे उमेदवार प्रकाश जोशी हांचे आड लढो दिता. राज्यातल्या पाचवी लोकसभा सुवातांचेर पहिल्या पावण्यार 19 एप्रिलाक मतदान जावपाचे आसा. राज्यातले वट्ट 37,914 मतदार राज्यातल्या 5 लोकसभा सुवातांचे लढो दिवपी 55 उमेदवारांचे नशीब थारायतले. गोयासयत देशभरात उष्णता वाढिल्ल्यान ताचो हुलोप सध्या जाणवपाक लागला. कांय राज्यांनी उष्णता 40 अंशाच्या वयर गेल्या. उष्णतेच्या ह्या ल्हारांतल्यान वाटावपा खातीर भलायकी खात्यान नागरिकां खातीर मार्गदर्शक तत्वां जारी केल्या. शक्य आसल्यार दनपारच्या वेळार सुर्याच्या किरणापासून पयस रावचे आनी शेगीत उदक पियोवचे असो सल्लो भलायकी खात्यान दिला. गोयासयत देशभरात गरमी बरीच वाढिल्ल्यान ह्या परिस्थितीत घोळ येवप तशेंच अशक्तपणा जाणवपाक लागल्या. तशेंच आंगात उदक कमी जाल्ल्यान डिहायड्रेशनाची समस्या उप्रासूंक शकता. तेन्ना आंगात उदक कमी जावचे न्हय हाची जतनाय घेवची अशें भलायकी खात्यान सांगला. उष्णतेक लागून तकली जड जावप, वेदना जावप, तोंड सुके पडप, ताप येवप, घोळ येवप, ओकारे येवप, आंग दुखप, शरीराचें तापमान चड आसून घाम येना, चड ताण लागप अश्यो समस्या उप्रासतात आनी त्रास जावपाक लागतात. खर वतान राविल्ल्यान आनी उष्णतेच्या चड काळ संपर्का खातीर आंगातले उदक उणें जाता. हे टाळपा खातीर खबरदारी घेवप गरजेचे आसा. उष्णतेत गरज असल्या बगर घरा भायर वच्चे न्हय. वतात वच्चे पयली तकली कान वेवस्थीत कपड्यान गुटाळचे. तशेंच मोव सुती कपड्यांचो वापर करचो. चड घाम आयल्यार ORS पियोवचे. घोळ वा मळमळ जाता आसत जाल्यार सावळेक विसव घेवचो. थंड पिवपाचे उदक, लस्सी, ज्यूस, ताक आनी हेर पेयां पिवपाची अशें भलायकी खात्यान जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांनी म्हळां. जम्मू काश्मीरात लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा हांणी काल राजभवन जम्मू हांगा तरणाटो नवोदीत मास्टर यंग इनोव्हेटर मास्टर करमन सिंगाक मेळ्ळे. जाणी कोयर विलो करपाचेर नियंत्रणाचेर कर्मवारी करपाच्या सज्ज आशिल्ल्या अभिनव स्मार्ट डस्टबिनाचे ब्रिटीश पेटंट मेळयला. जम्मूच्या जोधामल पब्लीक स्कुलात 10व्या वर्साच्या करमन सिंघाक एलजीन ताच्या अपवादात्मक कार्या खातीर परबी दिली आनी फुडल्या वावराक शुभेच्छा भेटयल्यो अशें आकाशवाणीच्या जम्मूच्या एका संवाददात्यान म्हळां. व्यापक प्रणाली आनी डस्टबीन स्थितीचो रियल टायम ट्रॅकिंग आनी भरपाच्या पातळीचो आपोआप सोद जोडटा, वेळार कोयर एकठांय करपाची खात्री करता अशी निवळ शारी वातावरण सांबाळटा. करमण हो भारतांतलो एकूच तरणाटो जाणें ब्रिटीश पेटंट मेळयला. ह्या कामगिरीन ताका एकदम वेगळेच यंग इनोव्हेटर म्हणून थारायला. असो सोद शारातल्या कोयर वेवस्थापनात उडी मारता आनी देशात स्मार्ट सिटी स्थापन करपाचे सरकाराचे सपन पुराय करता. अस्तंत हिमालयाच्या वाठाराचेर शिंपडिल्लो ल्हव ते मध्यम पाऊस आनी बर्फ पडपाची शक्यताय आसा अशें भारत हवामान खात्यान सांगला. फुडल्या 3 दिसात जम्मू काश्मीरात लडाख, गिलगीत, बालिस्तान, मुझफ्फराबाद आनी हिमाचल प्रदेशाचेर आनी 3 आनी 5 एप्रिलाक उत्तराखंड आनी ह्या म्हयन्यात 4 आनी 5 एप्रिलाक अस्तंत उत्तर प्रदेशाचेर गडगड आनी जोगला मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तशेंच एक चक्रीवादळ परिभ्रमण ईशान्य आसामाचेर आनी दुसरे ईशान्य बिहाराचेर उण्यात उणे उष्ण कटिबद्धताय पावण्यार अशें भारत हवामान खात्यान सांगला. उष्ण कटिबंधी उण्या वाठारात बंगालाच्या उपसागरातल्या ईशान्य राज्यांनी वा ओलसाणीचा प्रवाह जाता असो तातून म्हळा. त्या प्रभावाखाला उपहिमालयाच्या अस्तंत बंगाल आनी सिक्कीमात फाल्यां मेरेन फुडल्या 7 दिसांनी गडगड आनी जोगला मारतले आनी ल्हव ते मध्यम पावस पडपाची शक्यता आसा. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंडात नैनीताल उधमसिंग नगर लोकसभा मतदारसंघाखाला रुद्रपुरात जावपी पहिले वेचणूक रॅलीत मार्गदर्शन करतले. राजस्थानात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जयपुरात गावगिऱ्या लोकसभा मतदारसंघाखाला कोटपुतली हांगा वेचणूक रॅलीत उलोवप करतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.